नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणिरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता। मुखेल खबरो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमतान आयज पराक्रम दीस मनयतले। संसारीक अर्थिक मंचाच्या वर्सुकी बसकेत महाराष्ट्र सरकारान 15.70 लाख कोटी रुपया मोलाच्यो 54 कबलाती केल्यात। महाराष्ट्रात काल सांजे जळगाव जिल्ह्यात झाल्या रेल्वे अपघातात 12 जणांक मरण आयले आणि जायते जण जखमी झाले। क्रिकेटात काल राती कोलकाताच्या इडन गार्डन्सात झाल्या 5 मॅचींच्या मालिकेच्या पहिल्या T20 सर्तीत भारतान इंग्लंडाक 7 विकेटींनी हारयले। इंडोनेशिया मास्टर सुपर 500 बॅडमिंटन सर्तीत दादल्यांच्या एकेरी सर्तीच्या दुसऱ्या फेरयेत इंडियन शटलर लक्ष्य सेन आणि जपानचो केंटा निशिमोटो हांच्या मध्ये सामनो जातलो। आता पुराय खबरो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमतान आयज पराक्रम दीस मनयतले। 3 दिसांचो हो उत्सव संस्कृती मंत्रालयान घडोवन हाडला। नेताजींचे जन्मस्थान आशिल्ल्या ओडिशाच्या कटक शारात हो उत्सव जातलो। हालीच आपल्या मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पराक्रम दिसाचो उल्लेख करून नेताजी सुभाषचंद्र बोस हांच्या योगदानाचो उगडास केलो। नेताजींच्या स्वभावात धैर्य रुजिल्ले, सुभाषबाबूक दूरदर्शी फुडारी अशें म्हणत प्रधानमंत्री मोदी हांणी अशें सांगले। नेताजी विशी शक्य तितले वाचून तांच्या जिवितातल्यान प्रेरणा घेवची अशें तांणी देशातल्या तरणाट्यांक आवाहन केला। पराक्रम दीस 2025 कार्यावळीचे उक्तावण ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी करतले। ह्या वेळार जायते मानेस्त नेताजींक आर्गा ओपतले। नेताजी बोस हांचो जल्म जाल्ल्या घरात राष्ट्रीय ध्वज उबारतले, जे आता सुभाषचंद्र बोस हांकां समर्पित केल्ल्या संग्रहालयात रुपांतरीत केला। बाराबादी किल्ल्यातल्यान पराक्रम दिसाची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या व्हिडिओ संदेशान जातली आणि नेताजींच्या जिविताचेर लक्ष केंद्रीत केल्ले पुस्तक, फोटो आणि अभिलेख प्रदर्शन आसतले। तातूंत तांच्या उल्लेखनीय प्रवासातले दुर्मिळ फोटो, पत्रा आणि दस्तावेज दाखयतले। हे निमतान शिल्प कार्यशाळा आणि चित्रकला सर्त सह कार्यशाळेची येवजण आसा। तशेंच नेताजींच्या दायजाचो भोवमान करून आणि ओडिशाच्या गिरेस्त सांस्कृतिक परंपरेचेर भर दिवपी सांस्कृतिक सादरीकरणां ह्या कार्यावळीत जातली। ह्या कार्यावळी वेळार नेताजींच्या जिविताचेर चित्रपटे दाखयतले। दावोसात जाल्ल्या संसारीक अर्थिक मंचाच्या वर्सुकी बसकेत महाराष्ट्र सरकारान 15.70 लाख कोटी रुपया मोलाच्यो 54 कबलाती केल्यात। ह्या करारावरवी वेगवेगळ्या क्षेत्रांनी सुमार 16 लाख नोकऱ्यो मेळटल्यो अशें मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनात म्हळां। MSN होल्डिंग्स लिमिटेड राज्याच्या अल्ट्रामेगा प्रकल्प उपक्रमातल्यान प्रगत लिथियम बॅटरी आणि सेल उत्पादन प्रकल्प स्थापन करपाची येवजण करता। ही तातूंतली एक मुखेल कबलात आसा। 14,652 कोटी रुपयांची गुंतवणूक जाय आशिल्ल्या ह्या प्रकल्पात विदर्भ वाठारातल्या उदरगतीचेर लक्ष केंद्रीत करून 8,760 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यो निर्माण करपाचो हेतू आसा। महाराष्ट्रात काल सांजे जळगाव जिल्ह्यात झाल्या रेल्वे अपघातात 12 जणांक मरण आयले आणि जायते जण जखमी झाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विशीं दुःख उक्तायला आणि जखमीं खातीर बेगीन बरे जावपाची इत्सा उक्तायल्या। जळगाव जिल्ह्यातल्या पचोरा रेल्वे स्टेशन लागसार काल सांजे 4 वरांच्या सुमाराक हो अपघात झालो। केंद्रीय रेल्वेचे मुखेल जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील नीला हांणी दिल्ल्या माहिती प्रमाण पुष्पक एक्सप्रेसात लागसारच्या एका डब्यात उजो लागिल्ल्याच्या अफवेक लागून गजर साखळी ओडपाची घडणूक घडली। ताका लागून कांय प्रवासी रेल्वेतल्यान देंवले। ट्रॅकाचेर आसतना तातूंतल्या जायत्या जाणांक उरफाट्या दिकेन येवपी कर्नाटक एक्सप्रेसान धपको दिलो। सध्या जखमी प्रवाशांतल्या खंयच्याच प्रवाशाची भलायकी गंभीर ना अशें जळगाव SP डॉ महेश्वर रेड्डी हांणी सांगले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी ट्विटावरवीं दुख्ख उक्तायले। मरण आयिल्ल्यांच्या कुटुंबांक 5 लाखांची अर्थिक मजत दिवपाची घोषणा केली। मरण आयिल्ल्यांक जळगावच्या सरकारी वैजकी महाविद्यालय आणि हॉस्पिटलात हाडल्यात। तातूंतल्या 5 जणांची वळख झाल्या। 02572217193 ह्या नंबराचेर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सेवा उपलब्ध करून दिल्या। या अपघाताक लागून मुंबईच्या येवपी सुमार 8 गाड्यो 1.5 ते 2 वरां मेरेन कळावान धावतात अशी माहिती रेल्वे प्रशासनान दिल्या। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान काल जाहीर केल्ल्या भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचो अदमास आणि मेजप या व्यापक अहवालाप्रमाण भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2030 मेरेन एकूण देशातल्या उत्पादनात 20% योगदान दिवपाक तयार आसा। संसाधनां एकेवळीन दवरपाक आणि देशाखातीर प्रभावी वाढीची रणनीती तयार करपाक हो अहवाल एक महत्वाचे साधन म्हणून काम करतलो हाचेर मंत्रालयान भर दिलो। यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांनी 2030 मेरेन 10,000 भौगोलिक संकेत GI टॅग मेळोवपाचे ध्येय थारायला. नवी दिल्लीत GIS मार्गदर्शन करतना तांणी हे लक्ष पुराय सरकारी पद्धतीन साध्य जातले आणि हाचेर देखरेख दवरपा खातीर सरकार एक समिती तयार करतले असे सांगले. आयज मेरेन जारी केल्ल्या GI टॅगांचो आंकडो 605 आसा अशी माहिती तांणी दिली. बौद्धिक संपत्ती पर्यावरण प्रणालीक IPR-ाक चालना दिवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या काळात सरकारान केल्ल्या यत्नांचेर तांणी भर दिलो. फाटल्या 10 वर्सात GI टॅगा खातीर अधिकृत वापरप्यांची संख्या वाढली आणि दिल्ल्या पेटंटांची संख्या 6,000-वयल्यान 1,00,000 मेरेन वाढल्या. प्रधानमंत्र्यांनी दिल्ल्या विकास भी और विरासत भी हे संकल्पनेचेर भर देतना मंत्री गोयल हांनी मन की बात रेडिओ कार्यावळीत वेगवेगळ्या उत्पादनांचो उल्लेख करपासयत प्रधानमंत्र्यांच्या सतत यत्नांचेर भर दिलो. धुक्याक लागून 25 वयर गाडयो कळावान चलतात अशी माहिती भारतीय रेल्वेन दिल्या. ह्या गाड्यांनी दुरोंटो एक्सप्रेस बिहार संपर्क क्रांती, लखनौ मेल UP संपर्क क्रांती, राजधानी एक्सप्रेस, पूर्वा एक्सप्रेस आणि हेर गाडयो आसात. ह्यो गाडयो उण्यात उणे 30 मिनटां आणि चडात चड 4 वरां थारायल्ल्या वेळापरस उसरा चलतात अशें रेल्वेन कळीत केलां. आयज राष्ट्रीय राजधानीतल्या कर्तव्य पथाचेर प्रजासत्ताक दीस संचलनाची रंगीत तालीम जातली. विजय चौकावेल्यान सकाळी 10:30 सुरू जातली आणि लाल किल्ल्या मेरेन वतली. ह्या वेळार T-90 टँक, नागक क्षेपणास्त्र सिस्टम आणि पिनाका रॉकेट सिस्टम देशाची लष्करी शक्त दाखयतली. हाचे भायर सशस्त्र दळांच्यो वेगवेगळ्यो मार्चिंग तुकड्यो आणि वेगवेगळ्या राज्यातले पंगड वेगवेगळे सांस्कृतिक समावेशकता दाखयतले. भारतीय वायुसेना IAF हांची वेगवेगळी झुजारी विमानां आणि विमानाय कर्तव्य पथाचेर चित्तथरारक हवाई प्रदर्शनां सादर करतली. ह्या निमतान राष्ट्रीय राजधानीत व्हड प्रमाणात येरादारीची व्यवस्था केल्या. बेटी बचाव बेटी पढाव चळवळीक 10 वर्सां पुराय जाल्ल्यान ही चळवळ एक परिवर्तनकारी लोकसंचालित उपक्रम जाल्या आणि सगळ्या थरातल्या लोकांचो सहभाग तातूंत आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी सांगले की ही चळवळ लिंगभेद पयस करपाक आणि चलयांक शिक्षण दिवपाक योग्य वातावरण तयार करपाक आणि तांची सपना साध्य करपाक संद मेळपाक मदत करता. क्रिकेट. काल राती कोलकाता हांगाच्या इडन गार्डन्सात जाल्ल्या 5 मॅचींच्या मालिकेच्या पहिल्या T20 सर्तीत भारतान इंग्लंडाक 7 विकेटींनी हारयले. पहिली इंग्लंडा आड 132 धावण्यो काढल्यो. भारतान फक्त 12.5 ओव्हरींनी 133 धावण्यांचे लक्ष साधले. इंडोनेशिया मास्टर सुपर 500 बॅडमिंटन सर्तीत दादल्यांच्या एकेरी सर्तीच्या दुसऱ्या फेरयेत इंडियन शटलर लक्ष्य सेन आणि जपानचो केंटो निशिमोटो हांच्या मदीं सामनो जातलो. काल जपानाच्या ताकुमा ओबायशी खेळात हारयल्या उपरांत लक्ष्यान फुडें प्रवेश केलो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. नेताजी सुभाषचंद्र बोस हांच्या जयंती निमतान आयज पराक्रम दीस मनयतले. संवसारीक अर्थीक मंचाच्या वर्सुकी बसकेत महाराष्ट्र सरकारान 15.70 लाख कोटी रुपया मोलाच्यो 54 कबलाती केल्यात. महाराष्ट्रात काल सांजे जळगाव जिल्ह्यात जाल्ल्या रेल्वे अपघातात 12 जणांक मरण आयले आणि जायते जण जखमी झाले. काल राती कोलकाता हांगाच्या इडन गार्डन्सात जाल्ल्या 5 मॅचींच्या मालिकेच्या पहिल्या T20 क्रिकेट खेळात भारतान इंग्लंडाक 7 विकेटींनी हारयले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें आयज सांजे 6:30 मिनटांचेर.